सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। लो जी, आपसे बातें करते करते यहां पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। इस दूसरे घंटे आप सभी का यहाँ पे मैं वेलकम करता हूँ आणि आज मी तुम्हाला विचारलंय की काय हो, दर महिन्याला तुमच्या नवऱ्याच्या पगारामधनं तुम्ही किती टक्के तुमचा हिस्सा कापून घेता, किती टक्के तुमचा हक्क असतो। मला फोन आला आहे की तुम्हाला कोणी फोन केलाय?
मी ईशा बोलतीये।
हाय ईशा, कशी आहेस?
मी एकदम मजेत।
ओके ईशा, मग तुझ्या हसबंडच्या पगारामधनं दर महिन्याला तुझा किती टक्के वाटा असतो, किती टक्के टॅक्स कापतेस तू?
10%।
येस
येस
येस। कमी टॅक्स कापतेस मग तू?
हो, कमी कापण्यासाठी जी सपोज त्यांना जरी 50% सॅलरी असेल, ओके, किंवा 100% जरी सॅलरी असेल, तर मी 10% यासाठी करते की 90% त्यांचे ते घरातच खर्च होतात, घरासाठी जातात।
म्हणजे
जे काही सेव्हिंग असेल किंवा मग त्यांनी कुठेतरी गुंतवणूक केलेली असेल किंवा घरामध्ये काही वस्तू आहे, मुलांची शाळा आहे, त्यांना लागणारा खर्च आहे,
ते
सगळं मॅनेज करतात। प्लस 10% हे यासाठी तेही मला देतात आणि मी घेते, कारण मी तिथे कुठेतरी म्हणजे कधीतरी कधी केव्हा तरी अडचण आली तर ते जे 10% मी सेव्ह केलेली आहे दर महिन्याला, त्याचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो।
हे झालं सांगण्याकरता की 10% कापतायत, तसं किती कापतेस ग रोज? म्हणजे खिशात किती निघतात पैसे?
नाही, तसं काही नाहीये। जर मला कधी खरंच वाटलं की आता मला आज पैसे हवेत, मला एखादी साडी घ्यायची आहे किंवा अदर काही घ्यायचं आहे, तर मी त्यांना ते विचारूनच घेते।
अच्छा, विचारूनच घेते,
बापरे, करत नाही
एवढी आज्ञाधारी बायको आहेस ना तू?
असं काही नाहीये, कधीतरी वाटलं तर मी त्यांच्याकडनं बांधून पण घेते।
ओके ओके, ऐकलं का, कधी कधी पैसे नाही दिले तर भांडून पण पैसे घेते म्हणे। सो आज मी तुम्हाला विचारलं की तुमच्या नवऱ्याच्या दर महिन्याच्या पगारामध्ये तुमचा किती टक्के हक्क असतो, मला कॉल करायचा। नंबर आहे माझा 9607007935, 9607007935, नंबरला फटाफट मला कॉल करा। नांदेड वाट बघतोय मी, 93.5 रेड एफ एम वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।